जानू ऐक ना, तू मला कधी सोडून तर नाही ना जाणार?
भरून